ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. दर्शना जोगदंदकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात विविध विषयांवर सामंजस्य करार. रेल्वेच्या कामकाजात अधिकाधिक तंत्रज्ञान वापरासाठीच्या धोरणांची रेल्वेमंत्र्यांकडून घोषणा. न्याय यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख असलेल्या NCERT पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी. विमान प्रवाशांना तिकीट आरक्षित केल्यावर 48 तासात अतिरिक्त शुल्काशिवाय रद्द करण्याची सुविधा मिळणार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा झिम्बाब्वेचा निर्णय. भारत आणि इस्रायल यांच्यात आज विविध क्षेत्रांमधले सामंजस्य करार झाले. सांस्कृतिक देवाणघेवाण, भूभौतिक अन्वेषण, मत्स्योद्योग आणि जलशेती, UPI आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षण सुधारणा इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांच्यात झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर हे सामंजस्य करार करण्यात आले. भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध गाढ विश्वास, सामायिक लोकशाही मूल्य आणि मानवी संवेदनशीलतेच्या पायावर उभे आहेत, असं मोदी यांनी प्रसारमाध्यमांसाठीच्या निवेदनात म्हटलं आहे.
आज हमने क्रिटिकल एंड इमर्जिंग टेक्नोलॉजी पार्टनरशिप स्थापित करने का निर्णय लिया है. इससे AI, क्वांटम और क्रिटिकल मिनरल्स जैसे क्षेत्रों में सहयोग को नई गति मिलेगी. मुझे खुशी है कि इसराइल में UPI के इस्तेमाल के लिए समझौता किया गया है.
दोन्ही देशांना आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान आहे, पण भविष्याचा वेध घेण्याचा दोन्ही देशांचा निर्धार असून आम्ही एकत्रितपणे ते नक्कीच करू, असं नेत्यान्यू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी इस्रायल दौरा आटपून आता मायदेशी निघाले आहेत. प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी भारत आणि इस्रायल यांच्यात चर्चेची पुढची फेरी मे महिन्यात होणार आहे. या चर्चेची पहिली 4 दिवसीय फेरी नवी दिल्ली इथं पूर्ण झाल्यावर आज परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली. दोन्ही देश वस्तू आणि सेवा उत्पादनाच्या आर्थिक राष्ट्रीयत्वाबाबतचे नियम आणि कायदे, स्वच्छता तसंच वनस्पतींच्या संरक्षणाबाबतचे कायदे आणि नियम, व्यापारातले तांत्रिक अडथळे, बौद्धिक संपदा हक्क, डिजिटल ट्रेड आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देश चर्चा करत असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात रेल टेक पॉलिसी तसंच प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ई रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनलची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
रेल टेक बेसिकली रेलवे में टेक्नोलॉजी का मैसिव यूज हो और रेलवे में टेक्नोलॉजी इजीली आ सके. स्पेशली हमारे जो स्टार्टअप्स हैं, दे शुड बी एबल टू कनेक्ट विद रेलवेज इन अ वेरी सिस्टमेटिक वे, वेरी मीनिंगफुल वे.
येत्या वर्षभरात 52 आठवड्यात 52 सुधारणा या भारतीय रेल्वेच्या धोरणाअंतर्गत वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका पत्रकार परिषदेत या 2 सुधारणा जाहीर केल्या. न्याय यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख असलेलं NCERTच्या 8वीच्या अभ्यासक्रमातल्या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. न्याय यंत्रणेला बदनाम करण्याचं षडयंत्र यामागे असल्याची शंकाही न्यायालयानं व्यक्त केली. पुस्तकाच्या सर्व मुद्रित प्रती जप्त करण्याचे आणि त्याच्या डिजिटल आवृत्त्या तात्काळ हटवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयानं NCERTच्या संचालकांना तसंच शालेय शिक्षण मंडळाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असंही प्रधान यावेळी म्हणाले. जबाबदारीने वाहन चालवायला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकार श्रेणी आधारित चालक परवाना यंत्रणा सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. ते आज नवी दिल्लीत CII ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते. प्रक्रिया केलेले अन्न हानिकारक असल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरवल्या जात आहेत, त्याचा विरोध करण्याचं आवाहन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आज नवी दिल्लीत केलं. या खोट्या बातम्यांमुळे या क्षेत्राच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, याकरता मंत्रालयामार्फत समितीचीही स्थापना करण्यात आली असून उद्योग क्षेत्रालाही याबाबत जबाबदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विमान प्रवाशांना आता तिकीटं आरक्षित केल्यानंतर 48 तासांच्या आत अतिरिक्त शुल्क न भरता ती रद्द करता किंवा बदलता येतील असं DGCA म्हटलं आहे. यासाठी काही अटींची पूर्तता प्रवाशांना करावी लागेल. देशांतर्गत प्रवासाला 7 दिवस आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाला 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर हे नियम लागू होणार नाहीत. विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित केल्यानंतर 24 तासांच्या आत प्रवाशांनी त्रुटी निदर्शनाला आणून दिल्या तर विमान कंपन्यांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. मात्र एजंट किंवा पोर्टलच्या माध्यमातून तिकीट आरक्षित केलं तर पुढच्या 14 कार्यालयीन दिवसांच्या आत परतफेडीची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल असं विभागाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून 2032 राज्य 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला ते आज उत्तर देत होते. राज्याची अर्थव्यवस्था गेल्या 11 वर्षात 13 लाख कोटींवरून वाढून 51 लाख कोटींवर गेली आहे. तसंच महाराष्ट्र 30 लाख कोटींचं GST संकलन करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करारांची अंमलबजावणी होते. 2025 झालेल्या करारांपैकी 82% करारांची अंमलबजावणी होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 39% गुंतवणूक महाराष्ट्रात होते असं त्यांनी नमूद केलं.
MOU आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? MOU हा इरादा आहे आणि FDI चे जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDI रूपानं ते सांगितलं जातं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते.
राज्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 2026 हे वर्ष भरती वर्ष म्हणून राबवलं जाणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते विधान परिषदेत उत्तर देत होते. राज्यात नवी औद्योगिक क्रांती होत असून राज्याच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकत नाही असं ते म्हणाले. विकास हा फक्त मुंबई पुण्यापर्यंत मर्यादित न ठेवता औद्योगिक विकासाचं विकेंद्रीकरण करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं. विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, जनतेला न्याय द्यावा, पण ते केवळ विरोधाला विरोध करत आहेत अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज मुंबईत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही घोषणा केली. प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिलं आणि एकमतानं त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात CBI आणखीन एक गुन्हा दाखल केला आहे. बँक ऑफ बडोदाबरोबरच्या व्यवहारांमध्ये 2,220 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल हा गुन्हा आहे. या प्रकरणी FIR नोंदवल्यानंतर CBI अंबानींच्या निवासस्थानाची आणि कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 पहिल्या गटात आज चेन्नईत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना सुरू आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 161 धावा झाल्या होत्या. भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना तसंच येत्या रविवारचा वेस्ट इंडिज बरोबरचा सामना या दोन्हीमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात विविध विषयांवर सामंजस्य करार. रेल्वेच्या कामकाजात अधिकाधिक तंत्रज्ञान वापरासाठीच्या धोरणांची रेल्वेमंत्र्यांकडून घोषणा. न्याय यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख असलेल्या NCERT पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी. विमान प्रवाशांना तिकीट आरक्षित केल्यावर 48 तासात अतिरिक्त शुल्काशिवाय रद्द करण्याची सुविधा मिळणार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा झिम्बाब्वेचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.